दिल चोरी साडा हो गया, सुपरहिट गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। हाँ तो भाई, मराठी हिंदी मूवीज के सुपरस्टार अशोक सराफ जी का है आज हैप्पी वाला बर्थडे और उन्हीं के बारे में कुछ खास बातें आज मैं आपको बता रही हूँ जो शायद ही किसी को ज्यादातर पता होगी। आणि त्यातली पहिली गोष्ट ही आहे की अशोक सराफ जे सगळ्यांना त्यांच्या चित्रपटातून त्यांच्या भूमिकेतून हसवत असतात, त्यांची कॉमेडी पाहून कोणाला हसू येणार नाही असं कधीच होत नाही, बट रिअल लाईफ मध्ये अशोक मामांना जास्त बोलायला बिलकुल आवडत नाही। हो, म्हणजे त्यांना बोलतं करावं लागतं आणि हा अनुभव मला मी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा आला होता। वेल, इंटरव्ह्यू वरून आठवलं, त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस आम्ही मस्त फोटोज क्लिक केले होते जे की मी आज माझ्या इन्स्टा हँडलवर अपलोड केलेले आहेत, जे की आहे RJ_Akanksha935। सो तुम्ही ते फोटोज चेक करू शकता आणि हो, फोटोज पाहताना मला फॉलो करायला मात्र विसरू नका। 93.5 रेड एफ एम बजाते रहो।